माझ्या घरात भीम आहे, माझ्या दारात भीम आहे, आणि म्हणूनच माझ्या मनात जय भीम आहे.